न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। पै दीपाचिया बंबाळी का चंद्र हनजे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशीजे। ते आघवेची दिसणे जयाचे का न देखणे विश्व भासतसे जेणे लपालेनी। जैसे शिंपी पण हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लोपता सापे फार हुईजे। तैसी चंद्र सूर्यादि थोरे ये तेजे जिये फारे तिये जयाचे नि आधारे प्रकाशती। ते वस्तु की तेजो राशि सर्व भूतात्मक सरीसी चंद्र सूर्यांच्या मानसी प्रकाशेजे। म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग। आणि जयाच्या प्रकाशी जग हारपे चंद्रार केसी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी। नातरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नींची डिंडिमा मावळे का नुरेची सांजवेळे मृगतृष्णिका। तैसा जिये वस्तूचा ठाई कोणीच का आभासू नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे गा। पुढती जे तेथ गेले ते न घेतीच माघवती पाऊले महोदधी का मिनले स्रोत जैसे। का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयच ना माघारी परती जैसी। नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्नी ज्वाळा नाही तप्त लोहवनी जळा निघणे जेवी। तेवी मजसी एकवट जे जाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा।
वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। मुख्य देवाचा विचार सांगताना समर्थांनी मुख्य देव हा अकर्ता अभोक्ता सर्व जगाच्या बुडाशी अधिष्ठानभूत असणारा असं वर्णन केलं। आणि सर्वसाधारण मुख्य देव म्हणून ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांमध्ये असणारी अपूर्णता ही लक्षात आणून दिली। मागच्या वेळेला मी म्हटलं की त्याचा उद्देश लोकांना सगुणापासून दूर नेणं अथवा अविश्वासी निर्माण करणं असा नाही, तरी देखील अंतिम सत्याबद्दल बोलण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जे बोलावं लागतं ते समर्थ सांगताहेत। जर सगुण करता असं म्हटलं, रामकृष्णादी सगुण हे करता आहेत असं म्हटलं, तर त्या कर्त्यानंतर सर्व निर्माण व्हायला हवं होतं असं समर्थ सांगतात। ज्या अर्थी ब्रह्मांड हे त्या कर्त्याच्या आधीपासून चालू आहे, सगुणाच्या आधीपासून चालू आहे, तेव्हा तेही मुख्य देह नाहीत असं समर्थ सांगतात. जे जे कर्तयाने केले ते त्या उपरी झाले. कर्त्यांनी जे निर्माण केलेलं असतं ते कर्त्याच्या नंतर होतं. एखादा कुंभार आहे, कुंभारांनी गाडगी मडकी तयार केली तर ती कुंभाराच्या आधी नसतात, कुंभारानंतर गाडगी मडकी होतील. त्यामुळे हे सगळं विश्व जगत निर्माण केलं तो मुख्य कर्ता देव कोणी वेगळा असला पाहिजे असं समर्थ सांगतात. मुख्य देव या कर्त्यापेक्षा वेगळा आहे याचा अर्थ ज्या अव्यक्त तत्वापासून सर्व विश्व निर्माण झालं ते अव्यक्त तत्व अथवा निर्गुण अथवा शुद्ध चैतन्य हे जर या विश्वाचा कर्ता आहे असं म्हटलं तर ते काहीच करत नाही आणि काहीच करवत नाही. त्याच्या ठिकाणी कोणतंही कर्तव्य नाही. ते निरवयव आहे, ते अव्यक्त आहे, निराकार आहे. विश्वाची घडामोड करण्यासाठी म्हणून जे लागतं ते त्याच्यापाशी काही नाही. निर्गुण देखील या विश्वाचा कर्ता नाही. समर्थ असं म्हणतात की निर्गुणाचं कर्तव्य न घडे. निर्गुण आहे जसंच्या तसं आहे. त्यांनी हे केलं असं म्हणता येत नाही. सगुण झाल्या तर सापडे. आणि सगुण देव आम्ही जे म्हणतो ते जे मूळ विश्व निर्माण झालं त्याच्यातून निर्माण झालेले असे पंचभूतिक आहेत, देहधारी आहेत. आता कर्तव्यता कोणाकडे बरे पहा. मग आता हे विश्व निर्माण केलं कोणी, या विश्वाचा कर्ता कोण आणि मुख्य देव कोण, त्याच्यावर समर्थ म्हणतात येथे कर्ताची दिसेना. निर्गुण तर काही करणार नाही आणि सगुण जे विश्व निर्माण झाल्यानंतर झालं ते विश्व निर्माण करण्याची कोणतीच शक्यता नाही, कारण ते विश्वाच्या नंतर निर्माण झालेलं आहे. येथे कर्ताची दिसेना प्रत्ययो आणावा अनुमाना दृश्य सत्यत्वे असे ना म्हणून या. केले ते अवघेची लटिके तरी करता हे बोलण्याची फिके, वक्ता म्हणारे म्हणे रे विवेके बरे पहा. जे निर्माण झालेलं दृश्य आहे तेच लटिका आहे. जसं ख पुष्प वंध्या सुत तसा अव्यक्ताचा विचार केला तर तिथं विश्व या नावाचा पदार्थ नाही, कारण हे विश्व सूक्ष्म सूक्ष्म होत अव्यक्तात विलीन होऊन जातं. आपल्या डोळ्याला जे भासतं, इंद्रियांना जे भावतं, तशा प्रकारचं विश्व मुळातच नाहीये. हे भास मात्र आहे. या जगताला वेदांतात जगदाभास असंच म्हटलं जातं. या जगताचा एक आभास आहे, ते खरं मानू नका असं वेदांत सांगतो. जसं तुम्हाला तुमच्या इंद्रियांना दिसतं तसं ते खरं नाही. तरी करता हे बोलण्याची फिके, म्हणून हे कोणी केलं ही वार्ताच नाहीशी होऊन जाते. वक्ता म्हणेरे विवेके बरे पहा. बरे पाहता प्रत्यय आला तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी. आता असो हे बोलणे विवेकी तोची जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे येरवी अनिर्वाच्य. हे सदसत विलक्षण असं विश्व सत म्हणावं तर हे नाशिवंत आहे असं दिसतं, ते टिकत नाही. असत म्हणावं तर समक्ष दिसतं अशी माया देखील. आणि परमात्मा सत असं म्हणावा तर इंद्रियांना प्रत्ययाला येत नाही. तो नाहीये असं म्हटलं तर समक्ष जग दिसतं. तव श्रोता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. हा दासबोध ग्रंथ प्रश्न उत्तरातून झालेला आहे. आपण सगळा पाहत नाही आहोत, आपण मुख्य देवाचे लक्षण असा शब्द आल्याबरोबर समर्थांची मुख्य देवाची जी संकल्पना आहे ती संकल्पना पाहतो आहोत. समर्थ त्याच्या पुढच्या एका समासात म्हणतात की पालेमाळा सुमन माळा, पानांच्या माळा केल्या, फुलांच्या माळा केल्या, पाषाण माळा कवडे माळा, दगडाची माळ केली किंवा कवड्यांची माळ केली, सूत्रे चाली ती, स्फटिक माळा मोहरे माळा काष्ठ माळा गंध माळा धातू माळा रत्न माळा जाळ्या वेली चांदोवे, परी हे तंतूने चालते. माळ अखंड दिसते पण माळेच्या आत एक तंतू असतो असं लक्षात येतं. मण्यापुढे मणी ठेवून कधी माळ होत नाही, मण्याच्या आतून तंतू जावा लागतो तेव्हा माळ तयार होते. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विष्कळीत होते. जर तंतू नसेल तर माळ या नावाचा पदार्थ राहणार नाही, सगळे मणी इतस्तत विखरून जातील. तैसे म्हणो आत्मयाते तरी साहित्य न पडे. आत्म्याच्या संबंधी तसंच म्हणावं लागतं की तो आत अंतर्यामी आहे म्हणून देह दिसत आहेत. कोणाचंही देह, मनुष्याचा देह असो अथवा प्राणीमात्रांचा पशु पक्षादिकांचा देह असतो असो, आत कोणीतरी आहे. आचार्य म्हणतात की दोन मण्यांचा विकल्प बाजूला जर केला तर आतलं सूत्र स्पष्टपणाने दिसतं. तसं दोन विचारांचा विकल्प जर बाजूला केला तर विचारांच्या अधिष्ठानभूत असणारी जाणीव स्पष्टपणाने प्रत्ययाला येते. तंतुस मणी वोविला तंतुमध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पहा नाका. मुख्य देवाबद्दलच चाललंय. हा मुख्य देव जो आहे तो कुठेतरी अंतराळात आहे, एखाद्या ठिकाणी बसलेला आहे आणि तिथून हे जगडव्याळ चक्र चालवतो असंही नाही. तो प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे. आत्मा चपळ सहज गुणे दोरी काय चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे विहित नव्हे. खरं म्हणजे दोरीचा दृष्टांत योग्य नाही असं समर्थ म्हणतात. आत्मा हा या दोरीच्या दृष्टांतापेक्षा कितीतरी सूक्ष्म. नाना वल्लीत जळांश उसामध्ये दाटला रस, परी तो रस आणि बाकस एक नव्हे. नाना प्रकारच्या वेली असतात, त्याच्यामध्ये जळांश असतो म्हणून तर वेल असते. उसामध्ये रस भरलेला असतो, पण रस आणि चोयट्या या एकमेकांपासून जशा वेगळ्या असतात, चोयटी वेगळी काढली जाते, रस हा वेगळा असतो, तरी ते एकत्र नांदतात. देही आत्मा देह अनात्मा, तशा प्रकारे देह हा पंचभूतिक तो अनात्मा. ज्याला शाश्वतता नाही असा, जो टिकत नाही असा, कालांतराने बदलणारा आणि जो देही आहे त्या देहाच्या आत असणारा, ज्याच्यामुळे देह चालतो बोलतो हलतो असा, ज्याला आत्मा असं म्हटलं जातं तो जो देही आहे त्याच्या आधाराने देह सर्व क्रियाकर्म करतो. जो देही आहे तो त्या देहामध्ये असेल तर जन्म झाल्यावर जीवन सुरू होतं. मी थोडंसं विचित्र बोलतोय का? कधी कधी अपघाताने किंवा दुर्दैवाने जन्म होतो पण आत जो देही असतो तो देही लवकरच निघून जातो. अशा वेळेला इंद्रियांना काही अर्थ राहत नाही. तो जो आत्मा आहे, चैतन्य आहे, त्या चैतन्याकरता देहाला किंमत आहे. ते चैतन्य हे मुळातच पूर्ण आहे. त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर इंद्रिय देह याची वृद्धी होते, इंद्रिय बलिष्ठ होतात. जन्माच्या वेळेला काय 5 पाऊंड असा असेल तर नंतर पुढं तो चांगला 60-70 किलो एवढं वजनाचा होतो. देही जो आहे आत तो जसाच्या तसा असतो, त्याचं वजन वाढण्याचा कोणताच प्रश्न येत नाही. तो आहे त्याच्या अधिष्ठानावर देह पुष्ट होतो. तो देही आहे त्याच्या अधिष्ठानावर मन कार्यरत होतं. देही आहे त्याच्या अधिष्ठानावर बुद्धीला कितीतरी संस्कार घडतात. वेगवेगळे विषय बुद्धी शिकते, त्याच्यात पारंगतता प्राप्त करते. तरी देखील मन, बुद्धी आणि देह हा अनात्माच आहे. आणि जो देही आहे तो देही मुळातच पूर्ण स्वतःच्या ठिकाणी स्थित असा स्वामीजी असं म्हणत असत. म्हणजे त्यांच्या वयाच्या 70व्या वर्षी त्यांच्याकडून 65, 70, 75 आम्ही एकच गोष्ट ऐकत गेलो. मी स्वामीजींकडे गेलो तेव्हा ते 58-59 वर्षांचे होते. तेव्हापासून मी ती गोष्ट ऐकत गेलो. ते असं म्हणत असत की स्वरूपानंद त्यांच्याबद्दल असं म्हणाले की बाळासाहेब हे माझ्याकडे येण्याच्या आल्यानंतर संत झाले नाहीत, तर ते आधीच संत होते असं स्वरूपानंद सांगत असत. अशा प्रकारे ते सांगून म्हणत असत मला आता असं आठवतं असं स्वामीजी म्हणतात. आता जे तुम्ही माझे गुण म्हणून सांगता तसा मी पहिल्यापासून आहे असं स्वामीजी सांगायचे. व्यक्तीमध्ये बदल जो होतो तो काही एक शिक्षणानी संस्कारांनी जरी होत असला तरी देखील आत्मा हा मुळातच पूर्ण असतो. असं झालं नाही की तुम्ही तुमच्या वयाच्या 20व्या वर्षी पूर्ण झाला. प्रत्येकाने आपापलं जर आठवलं तर आपल्याला प्रत्येक वयाच्या टप्प्यात समजत होतं असं तुम्हाला लक्षात येईल. समजण्याच्या गोष्टी वाढल्या, पण आज समजून घेणारा होता तो तसाच्या तसाच राहिला, तो परिपूर्णच आहे. ही स्वामीजींची गोष्ट तर आहेच आहे, पण अगदी लहान मुलाला देखील आपण त्याला समजत नाही अशा पद्धतीने त्याच्याशी वागतो, ते पूर्ण समजून वर्तन करतं असाच त्याचा भाव असतो. हा जो देही आहे हा देही कधीच अपूर्ण नसतो. आताचं बाल मानसशास्त्र असं सांगतं की मुलाशी ते लहान आहे असं म्हणून चेष्टेनी, उपहासानी, खोट्या रागानी असं कधी बोलू नका. कारण जो तो आपल्या ठिकाणी पूर्ण आहे असंच त्याची भावना असते. अगदी लहान मुली भातुकली खेळतात तेव्हा देखील त्या पूर्णच असतात. आतून त्यांचा जो देही आहे, आत्मा आहे, जाणीव आहे, ती अपूर्ण नसतेच. हा जो जीव आहे स्वतः पूर्णत्वाची भावना घेऊनच काम करणारा, त्याला आत्मबोध होतो. त्याच्या असं लक्षात येतं की आपण देहाच्या संगतीमध्ये इंद्रियांच्या योगानी विषयांकडे धाव घेतो, त्याच्याऐवजी अजून एक गोष्ट उपलब्ध आहे, ती म्हणजे इंद्रियांखेरीज विषयांखेरीज देखील आपलं सुख आपल्याला मिळवण्याचा मार्ग आहे. एरवी इंद्रियांच्या मार्गाने देखील आपलंच सुख आपण मिळवत असतो. इंद्रियांच्या योगाने जो भोग असतो तो भोग हा आपलं सुख आपण मिळवत असतो. स्वामीजी म्हणायचे की आजोबा, अशा एवढ्या मिशा असणारे आजोबा आपल्या छोट्या नातवाचा पापा घेतात, त्यांच्या मिशा टोचतात म्हणून तो बिचारा रडत असतो आणि याला मात्र मोठं सुख होत असतं. तो त्या योगाने स्वतःच सुख घेत असतो. कोणत्याही भोगामध्ये दुसऱ्याच्या योगानेही स्वतःच सुख मिळत असतं. पदार्थाच्या योगाने गुलाबजाम खाल्ला तर गुलाबजाम पासून स्वतःच सुख मिळतं. शास्त्र असं सांगतं की द्रष्टा किंवा ज्ञाता किंवा भोक्ता जेव्हा विषयाचा संग घेतो तेव्हा त्या क्षणी त्याची वृत्ती आत वळते आणि किंचित काळ नाहीशी होते, वृत्तीरहितता येते आणि त्याला सुख मिळतं. स्वामीजी म्हणायचे की ज्या क्षणाला जिभेवर गुलाबजाम आला त्या क्षणी क्षणमात्र वृत्ती आत वळते, नाहीशी होते, सुख मिळतं. ते सुख गुलाबजाम पासून मिळालं हे ज्या क्षणी विषयाचा आणि इंद्रियाचा संबंध येतो त्या क्षणी होत असतं. त्यामुळं ते विषयापासून मिळालं असं वाटतं. एक प्रकारे विषयापासून विषय हे त्याला कारणही असतात, तरी देखील स्वतःच सुख घेत असतो. दुसऱ्याचं सुख कधीच घेऊ शकत नाही. आपल्या इंद्रियांनी आपणच तृप्त होत असतो. पण अजून एक मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे इंद्रिय नसताना देखील आपली सुखमयता लक्षात यावी. इंद्रिय नसताना देखील आपल्याला समजावं की आपण सुखरूप आहोत. पंचदशीकार असं म्हणतात की विषयापासून मिळणारं सुख देखील आत्म्याचंच आहे, तत्वत आपलं आतलंच आहे, स्वरूप सुखच आहे. हे स्वरूप सुख इंद्रिय आणि विषय यांना बाजूला काढून देखील उपभोगता येतं. ते जेव्हा तसं उपभोगलं जातं तेव्हा जीव अज्ञानदशेत असलेला, आपल्या स्वतःला देह समजणारा, जन्म मृत्यू आपण आपल्याला आहेत असं मानणारा, तो आपण परमात्मा आहोत, अज अव्यय अमर आहोत असं समजतो. ज्याला समर्थांनी मुख्य देव असं म्हटले त्याच्याशी तो एक रूप होतो. देही आत्मा, जो देही असतो तो आत्मा, देह अनात्मा, त्याहून पर तो परमात्मा. जेव्हा तो देही आहे त्यालाच बोध होतो तेव्हा तो परमात्म्याशी तदाकार पावतो. निरंजनास उपमा असे चिना, जे निरंजन तत्व आहे त्याला अशा प्रकारे तंतू वगैरे, मणी आणि तंतू अशा प्रकारची उपमा सर्वात शेवटचा जर विचार केला तर चालत नाही. ती उपमा कितीतरी स्थूलच राहते. रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्यांची आहारी, सगट समान सरी कैसी करावी. देव दानव मानव नीच योनी हीन जीव पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे। हा जो देह आहे ना, त्या देहामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। कोणी राजे आहेत, कोणी रंक आहेत। देह एकमेकां देहाच्या अंगांनी समता ही अशक्य आहे। साम्यवादाची ती तशी अडचणच आहे। देहाच्या अंगांनी समता असू शकत नाही। कोणी राजा असणार, कोणी रंक असणार, कोणी बुद्धिमान असणार, कोणी अडाणी, अडाणी म्हणजे निर्बुद्ध असणार, असा साम्यवाद अशक्य आहे। देव दानव मानव हेही सगळं राहणार। नीच योनी हीन जीव पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे। एकांश जग चाले परी सामर्थ्य वेगळं आले। आत सर्वांचा परमात्मा एकच आहे, त्याच्या एकांशानेच हे सगळं जगत चालतं। पण जे बाहेर कवच मिळालेलं आहे देहाचं, त्याचं सामर्थ्य वेगळं वेगळं असणारच। एका संगे मुक्त केले एका संगे रव रव। आपण एक जो झालेला विषय आहे त्याचं चिंतन अथवा ध्यान एक 5 मिनिटं करू। जो मुख्य देव म्हटला जातो तो मुख्य देव हा एखाद्या सूत्रासारखा आहे असं सुरुवातीला समर्थांनी सांगितलं, आणि तो सूत्रासारखा सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेला आहे। मणी आणि सूत्र या न्यायानी, पण मग पुढे ते असं म्हणाले की सूत्र हे सूत्राची उपमा देखील बरीच स्थूल राहील। आत्मा हा सहज गुणांनी चपळ आहे अधिक, पण या सूत्राच्या कल्पनेनी केवळ समजून घ्यायचा, असं आपल्या आत असणारं जे परमात्म्याचं सूत्र आहे ते समर्थांनी सांगितलं, आणि तो मुख्य देव असं समर्थांनी सांगितलं। म्हणून अनात्मा म्हणजे देह म्हणजे दृश्य जगत विश्व याच्यामध्ये फरक असणार, पण आत असणार जे सूत्र आहे ते सूत्र एकसारखं असणार। म्हणून भगवंतांनी विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः असं म्हटलेलं आहे। जो जाणता आहे तो समदृष्टीने या विश्वाकडे पाहिल, त्याला समजणार नाही असं नाही। विद्या विनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा चांडाळ हे एकमेकांपासून वेगळे आहेत हे त्याला समजेल, पण तो समदर्शन घेईल त्यांच्या आत एका परमात्म्यालाच पाहत। बाह्यतः योग्य रीतीने समवर्तीन नाही म्हटलेलं आहे, समदर्शीन असं म्हटलेलं आहे। तो समदृष्टीने सर्वांकडे पाहिल। समर्थ म्हणतात साखर माती पृथ्वी होय परी ते माती खाता नाहीये। साखर आणि माती हे मुळात पृथ्वीच, पण माती खाता येत नाही जशी साखर खाता येते। गरळ आप नव्हे काय परी ते खोटे। विष हे पाणीच आहे एक प्रकारे, पण ते जीवन हरण करणार आहे। पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा। साधू भोंदू सीमा सांडूच नये। साधू आणि भोंदू त्यांच्याही आत जाणीव तीच आहे, पण साधू आणि भोंदू यांची सीमारेषा सांडून कोणीही एकसारखा व्यवहार त्यांच्याशी करू नये। अंतर एक तो खरे परी सांगाते घेऊ न येती माहारे। पंडित आणि चाटे पोरे एक कैची, इकडे तिकडे टवाळ्या करणारी मुलं आणि पंडित हे एक कसे मानता येतील? मनुष्य आणि गधडे मनुष्याला कधीही गधडा म्हणू नये, याचं कारण समर्थांनी म्हटले ते वेगळे आहेत एकमेकांपासून. मी असा विनोद वाचला होता की आई मुलाला म्हणत असते की रेड्या मुलगा ढिम्म, त्याच्यात काही फरक पडला नाही. रेडा म्हणजे काय ते कळतं का तुला? तो म्हणाला की म्हशीचं पिल्लू. म्हणून असे शब्द माणसांना वापरू नयेत, जे रेडा गधडा. मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैची, भागीरथीचे जळ आप गंगेचं पाणी, भागीरथीचं पाणी, मोरी संवदणी तेही आप आणि मोरीत वाहणार तेही पाणीच, कुशीळ उदक अल्प सेववेना, या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध, वीतरागी आणि सुबद्ध ऐसा पाहिजे. एवढं सांगितल्यावर कोणीही म्हणेल की अंतरात्मा ज्यांनी आपल्या स्वतःला आपण परमात्मा आहोत असं जाणलं, याचा अर्थ मी तोच आहे, मी परमात्माच आहे असं म्हणून फिरू शकत नाही. बाहेरचे गुण लक्षणं सगळी पाहायला लागतात असं समर्थ सांगतात श्रोत्यांना. श्रोते काही विचारतात ना, एकदम सर्वांच्या आत तोच भरून राहिलेला आहे. म्हणजे श्रोता म्हणेल म्हणजे मी झालो परमात्मा. म्हणून ते म्हणतात की गधडा आणि मनुष्य एकमेकांपासून वेगळे, ते एक होऊ शकत नाही. म्हणून ना, हे जरी समजलं तरी आचारशुद्धी हवी. आचारशुद्धी असेल तर हे तत्वज्ञान शोभत. या कारणे आचारशुद्ध त्या उपरी विचारशुद्ध, आचारशुद्धी आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन विचारशुद्धी देखील आहे. वीतरागी आणि सुबद्ध सुबुद्ध ऐसा पाहिजे, इंद्रिय आवरलेलाही पाहिजे आणि उत्तम बुद्धी असलेला असाही पाहिजे. सांडा अवघे करंटपण धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय. हे सगळं जरी समजलं तरी देखील तुम्हाला हा बोध ज्या कारणाने होणार आहे ते सगळं तुम्ही अवलंबिलं पाहिजे. तुम्ही आचारशुद्ध पाहिजे, विचारशुद्ध पाहिजे, तुम्ही नीती न्याय लक्षणं यांनी चालणारे पाहिजे. हरिकथा पुराण श्रवण हे सगळं तुम्ही करायला पाहिजे. हे एवढं सगळं स्पष्टपणाने समजलं म्हणजे मग आता तो विष्णू किंवा श्रीकृष्ण किंवा श्रीराम हे मुख्य देवाच्या नंतर निर्माण झालेले पंचभूतातून आम्ही त्यांना मानणार नाही अशी बुद्धी धरणारे होऊ नका असं समर्थ सांगतात. उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठासी ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेविले. काही करंटे लोक दिसतात, उत्तम आहे त्याला अजून उत्तम मानवतं आणि तो चांगल्या दिशेने जातो. करंट्याला ते मानवत नाही, आणि तो अधोगतीला जातो। हे सर्व समजावं म्हणून भगवंतांनी करंटे करून ठेवलेले आहेत असं समजा। तुम्ही तुमचा मार्ग धरा, सांडा अवघे करंटपण धरावे उत्तम लक्षण, म्हणून हे करंटेपण कामाला नको। हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय वर्तायाचा विवेक, वर्तन करण्याचा एक विवेक असतो, तो विवेक असावा, त्या विवेकाशिवाय काही चालणार नाही। स्वामीजी गोष्ट सांगायचे की एक मुलगा, त्याची वाणी धड नव्हती, कुठेही त्याला घेऊन जायचं तर वडिलांना अगदी खाली पाहायला लावायचं। एका लग्न समारंभात घेऊन गेले, तिथं मांडव वगैरे होता आणि राहिलेले जे कळक होते ते बाजूला ठेवलेले होते। तो म्हणाला की एवढा लग्न समारंभ आहे पण इथं बांबू कशाला आणलेत? अरे याला बांबू म्हणायचं नाही, हे कळक आहेत असं इथं याला कळक म्हणतात। तिथं यज्ञकुंड होतं, इथं चिता कशाला पेटवली आहे? म्हणाला त्याचं बोलणं, वर्तायाचा विवेक ज्याला म्हणतात, शब्द कुठं कोणते वापरायला पाहिजेत, आपण कसं असायला पाहिजे। की तू आता गप्प राहशील का दोन तुला देव ठेवून? वडील म्हणतात मला एवढा पिंडा एवढा भात द्या म्हणजे मी मढ्यासारखं पडून राहील। असं असू शकत नाही। वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे। हे जरी सगळं समजलं तरी सगळं समजलं या भ्रमात राहू नका। तुमचा वर्तण्याचा विवेक, तुमची आचारशुद्धी, तुमची विचारशुद्धी, हे करत करत जीवनाचं उन्नयन होत असतं। म्हणून असं म्हणू नका की हा कसला देव, असा बेभानपणा तुमच्या ठिकाणी येता कामा नये। उलट त्याला भजूनच तुम्ही जिथं आहात तिथून पुढे जाणार आहात। मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू। महंतांना देखील सांगतायत की हे सगळं तुम्हाला जरी सांगितलं तरी जसं वडील मुलाशी खेळत असताना मुलाच्या बोलीनी बोबडं बोलतात, त्याच्याशी समजून घेऊन बोलतात। मुलाला फिरायला घेऊन जायचं तर आपल्यासारखा झपाझप पावलं टाकत थोडाच त्याला नेता येईल, तेव्हा मुलाच्या चालीने चालायला लागतं। तसं तुमच्या सांगाती जे लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे। हा अंतिम बोध जरी झाला, अंतिम ज्ञान जरी झालं, तरी या लोकांना पेलवेल, मानवेल, झेपेल अशा रीतीने त्यांना सांगत पुढे न्यायला पाहिजे। मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षण आहे। चतुर तो चतुरांग जाणे इतर ती वेडी। चतुर जो आहे तो ही सगळी अंग जाणतो आणि इतर हे त्या मनाने वेडी, म्हणजे त्यांना न समजणारे असेच असतात। त्यांना समजत नाही म्हणून तर तुमच्याकडे आलेले असतात काही समजण्यासाठी। म्हणून समर्थ म्हणतात वेड्यास वेडे म्हणू नये। त्यांना समजत नाहीये असं म्हणून त्यांची हेटाळणी करू नका। वर्म कदापि बोलो नये तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी। या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढो नये ती। म्हणून हे मुख्य देवाचं लक्षण काय जे सांगितलं ते जो जाणता आहे त्यांनी सर्वांचं मनोगत लक्षात घेऊन ते मनोगत हाताला धरून हळूहळू शिकवायला पाहिजे, हळूहळू सांगायला पाहिजे आणि त्यांचं उन्नयन घडवायला पाहिजे. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढो न येती. ओढ लागल्यासारखे लोक येतात. जर मनोगत लोकांचं राखून बोलणं केलं तर त्याच्यात लोकांनाही उपयोग आहे. तुम्हाला जे सांगायचं आहे तिथपर्यंत लोक पोचतील, पण तुम्ही धीर धरायला पाहिजे. एकदम सगळ्या गोष्टी उडवून टाकता कामा नयेत. हे जे मुख्य देव म्हणून समर्थांनी सांगितला, तो देव बाकीचे सगळे देव हे न भजता या मुख्य देवाला भजा अशा प्रकारे म्हणून समर्थांनी निरूपण नाही केलं. विचार सांगताना शुद्ध विचार सांगितला. मात्र जाण्याचा मार्ग हरिकथा निरूपण श्रवण असाच आहे असं समर्थांनी आवर्जून सांगितलं. समर्थांनी सांगितलेला जो मुख्य देव आहे, तो मुख्य देव ज्याच्या अंतर्यामी वास करून राहतो, सर्वांच्याच अंतर्यामी आहे. जसं सूत्र तंतू या न्यायानी, मणी आणि सूत्र या न्यायानी समर्थांनी सांगितलं, तरी देखील ज्यांनी तो आपल्या अंतर्यामी जाणलेला आहे त्याला मुख्य भक्त असं म्हणायचं. समर्थांनी मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट ज्यांनी अंतर्यामी जाणली तो समर्थांच्या पक्षी मुख्य भक्त. तो काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर प्रापर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.